नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. विकसित भारताचो मार्ग ऑटोमोबाईल मळारूय प्रगतीचो मार्ग थारतलो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी म्हळा. ते आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपमान भारत मॉबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 उक्तावण केले उपरांत उलयताले. आयचो भारत भावनेन आणि तरणाट्याच्या उर्जेन भरिल्लो असा, ताचो परिणाम भारताच्या ऑटोमोबाईल मळार दिसपाक लागला. भारताच्या ऑटो क्षेत्रात फाटल्या वर्षा सुमार 12% वाढ झाल्या. मेक इन इंडिया खाला तयार केल्या वाहनांची निर्यात लेगीत वाढल्या असे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगले. या कार्यावळी निमतान ताणी सर्गेस्त रतन टाटा आणि ओसामो सुझुकी हांचो उगडास केलो. ऑटोमोबाईल मळार प्रगतीच्या मार्गाचेर आशिल्ल्या मध्यमवर्गीय लोकांची सपना पुराय करपाक दोघांनी व्हड योगदान दिला असे ताणी मुखार सांगले. आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात इलेक्ट्रॉनिक येरादारी खातीरची खाशेली येवजण सुरू केल्या अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. गुंतवणूक आणि निर्यात वाढवपाक मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोची महत्वाची भूमिका असतली असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी उक्तायलो. हो एक्स्पो 6 दीस म्हळ्यारूच 22 तारखेमेरेन चलतलो. या वेळार वेगवेगळ्यो कार्यावळी आणि परिषद घडोवन हाडटले. हातून मॉबिलिटी मळावेल्या धोरणात्मक वेगवेगळे परिसंवाद जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी 10 राज्यांतल्या 50,000 वयर गांवांतल्या लावार्थ्यांक स्वामित्व येवजणे खाला 65 लाखांवयर प्रॉपर्टी कार्डां वाटतले. प्रधानमंत्र्यान सुरू केल्ले हे येवजणेचो हेत सर्वेक्षण करपा खातीर प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातल्यान देशाच्या गांवगिऱ्या वाठारांची अर्थीक उदरगत वाढोवपाचो आसा. तशेंच मालमत्तेच्या मुद्रांकरणाक सुविधा दिता, बँक रिणावरवी संस्थांनी पत पुरवण मेळोवपाक सक्षम करता, मालमत्ते संबंधित वाद उणे करता आणि गांवगिऱ्या वाठारांनी मालमत्तेच्या बरे तरेन मूल्यांकन आणि मालमत्ता कर वसुलीक आधार दिता. आता मेरेन 3.17 लाखांवयर गांवांनी द्रोण सर्वेक्षण पुराय जाला आणि मोख दवरिल्ल्या वाठारातल्या 92% वाठाराचो आसपाव केला. 1.53 लाखां परस चड गांवां खातीर सुमार 2.25 कोटी प्रॉपर्टी कार्डां तयार केल्यात. पुंडुचेरी, अंदमान आणि निकोबार जुवे, त्रिपुरा, गोंय, उत्तराखंड, हरियाणा हांगा येवजण पुराय यशस्वी जाल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात 2024 राष्ट्रीय खेळा पुरस्कार भेटयले. संवसारीक बुद्धीबळ वस्ताद डी गुकेश, पॅरीस ऑलिंपिकांत 2 वेळा पदक फावो जाल्ले जैतिवंत खेळगडे मनू भाकर, दादल्यांच्या हॉकी पंगडाचे कॅप्टन हरमनप्रीत सिंग आणि पॅरीस पॅराऑलिंपिक्सातलो भांगरा पदक जैतिवंत प्रवीण कुमार हांका नामनेचो मेजर ध्यानचंद खेळारत्न पुरस्कार दिवन भोवमानीत केले. हे पुरस्कार फाटल्या 4 वर्सांत खेळगड्यांनी केल्ल्या दोळे दिपकावपी आणि उत्कृष्ट खेळा कामगिरी खातीर भेटयतात. पॅराशुटींग कोच सुभाष राणा, नेमबाजी कोच दिपाली देशपांडे, हॉकी कोच संदीप सांगवान, बॅडमिंटन कोच एस मुरलीधरन आणि फुटबॉल कोच अर्मांदो आग्नेलो कुलासो हांका द्रोणाचार्य पुरस्कार भेटयले. एथलेट ज्योती यर्राजी आणि अन्नू राणी बॉक्सिंग खेळगडी, नितू आणि स्विटी पॅरा तिरंदाज, राकेश कुमार हांचे सयत 32 खेळगड्यांक अर्जुन पुरस्कारान सन्मानित केले. ज्येष्ठ एथलेट सुच्चा सिंग आणि पॅरा स्विमर मुरलीकांत पेटकर हांका लाईफटाईम अर्जुन पुरस्कारान सन्मानित केले. खेलो इंडिया विद्यापीठ खेळा सर्तीन एकंदर उत्कृष्ट कामगिरी केल्ले खातीर चंदीगड विद्यापीठाक मौलाना अबुल कलाम आझाद करंडक भेटयलो. संरक्षण आणि सुरक्षा वातावरणात वाढत आशिल्लो तणाव पळोवन देशाचे आक्रमक आणि रक्षात्मक प्रतिसाद घटमूट करपाची गरज असा असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी स्पष्ट केले. काळाप्रमाण एका देशाच्या संरक्षण दळाची गुंतागुंत वाढत असा असे ताणी सांगले. आयज नवी दिल्लीत 2024 नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून आयोजित केल्ल्या कार्यावळीक ते संबोधित करताले. सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन क्षणमुगरत्नम 2 दिसांच्या ओडिसा भेटेर आयज सकाळी भुवनेश्वरांत पावले. ओडिसाचे मुखेलमंत्री मोहन चरण माझी हांणी बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ सिंगापूरच्या राष्ट्रपतीक येवकार दिलो. फुडले 2 दीस पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, NCR आणि राजस्थानाच्या जायत्या वाठारांनी रातीकडे आणि सकाळच्या वेळार दाट धुके पडटले असो अदमास हो भारतीय हवामान विभागान उक्तायला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उपहिमालयीन, पश्चिम बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश आणि ईशान्याकडल्या राज्यांनी फुडले 2 दीस अशी स्थिती उरतली असो अदमास हवामान विभागाची ज्येष्ठ विज्ञानीक डॉ सोमासीन रॉय हांणी आकाशवाणी खबराकारांकडेन उलयतना उक्तायलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.